एअरटेल कस्टमर केअर आपलं स्वागत करीत आहेत. आम्ही आपला कॉल केअर टच अधिकाऱ्यांना देत आहोत, तोपर्यंत फोन चालू ठेवा. आपण जर एअरटेलचे ग्राहक असाल तर दाबा एक, नाही तर दाबा दोन. आपल्याला किती रक्कम भरायची आहे ते जाणण्यासाठी दाबा एक. बिलाच्या संबंधात अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी दाबा दोन. आमच्या दरांविषयी तसंच इतर योजनांसंबंधी माहिती मिळवण्यासाठी दाबा तीन. एअरटेल कस्टमर केअर आपलं स्वागत करीत आहेत. आम्ही आपला कॉल केअर टच अधिकाऱ्यांना देत आहोत, तोपर्यंत फोन चालू ठेवा. आपण जर एअरटेलचे ग्राहक असाल तर दाबा एक, नाही तर दाबा दोन. आपल्याला किती रक्कम भरायची आहे ते जाणण्यासाठी दाबा एक. बिलाच्या संबंधात अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी दाबा दोन. आमच्या दरांविषयी तसंच इतर योजनांसंबंधी माहिती मिळवण्यासाठी दाबा तीन.